हंसती कमाली न होता,
नकलिया ही खिलती न गुल मुस्कुराते, अगर बाग हंसती कमाली न होता, नकलिया ही खिलती न गुल मुस्कुराते, अगर बाग हंसती कमाली न होता,
नकलिया ही खिलती न गुल मुस्कुराते, अगर बाग हस्ती कमाली न होता,
अगर बाग हस्ती कमाली न होता, अगर बाग हस्ती कमाली न होता,
न कलिया ही खिलती न गुल मुस्कुराते, अगर बाग हस्ती कमाली न होता, ये सब है मेरे कमली वाले का सदका, मोहम्मद न होते तो कुछ भी न होता,
ये सब है मेरे कमली वाले का सदका, मोहम्मद न होते तो कुछ भी न होता, ये सब है मेरे कमली वाले का सदका, मोहम्मद न होते तो कुछ भी न होता,
जमी आसमां चांद तारे न होते,
जमी आसमां चांद तारे न होते,
ये दुनिया के रंगी नजारे न होते,
ये दुनिया के रंगी नजारे न होते,
न ऊंचे चटकते न गुल मुस्कुराते,
न ऊंचे चटकते न गुल मुस्कुराते,
न पंछी वहदत के नगमे सुनाते,
न पंछी ही वहदत के नगमे सुनाते,
न गुलशन में आती ये रंगी बहारे,
न गुलशन में आती ये रंगी बहारे,
बरसती न रहमत की रिमझिम फुआरे, गुलों में ये रंगे जमाली न होता,
मोहम्मद न होते न होता, ये सब है मेरे कमली वाले का सदका, मोहम्मद
वक्त ये दुनिया बनी है,
फैले मोहम्मद ये दुनिया बनी है,
इन्हीं के कदम से ये धरती सजी है,
इन्हीं के कदम से ये धरती सजी है,
पहाड़ों समंदर ये गुलशन ये सहरा,
पहाड़ों समंदर ये गुलशन ये सहरा,
ये दिन रात ये सुबह शामो सवेरा,
ये दिन रात ये सुबह शामो सवेरा,
ना आगाज होता ना अंजाम होता,
ना आगाज होता ना अंजाम होता,
ना कुरान का जारी फरमान होता, निशा तक भी दुनिया का बाकी न होता,
मोहम्मद न होते तो कुछ भी न होता, ये सब है मेरे कमली वाले का
सदका,
मोहम्मद न होते तो
कुछ भी न होता,
ये सब है मेरे कमली वाले का सदका, मोहम्मद न होते तो कुछ भी न होता।
फिर ये खिलकत की तखलीक होती,
कहां फिर ये खिलकत की तखलीक होती,
कहां फिर सदाकत की तस्दीक होती,
कहां फिर सदाकत की तस्दीक होती,
ये आदम का पुतला बनाया न होता,
ये आदम का पुतला बनाया न होता,
नबी कोई दुनिया में आया न होता,
नबी कोई दुनिया में आया न होता,
न याकूब यूसुफ न ईसा न मूसा,
न याकूब यूसुफ न ईसा न मूसा,
न दाऊद यहया न नूह न ज़करिया, नबुवत का ये सिलसिला ही न होता,
मोहम्मद न होते तो कुछ भी न होता, ये सब है मेरे कमली वाले का सदका, मोहम्मद न होते ये सब है मेरे कमली वाले का सदका, मोहम्मद न होते तो कुछ भी न होता।
अल्लाहु अकबर की आती सदाएं,
ना अल्लाहु अकबर की आती सदाएं, ना अल्लाहु अकबर की आती सदाएं, अल्लाहु अकबर की आती सदाएं,
बिलाली
नकामे में होती अजाने
بندوں کی مقبول ہوتی دعائیں آئین آتے نہ قرآن آتا نہ امت کی بخشش کا سامان آتا نہ گھر گھر میں قرآن کی ہوتی تلاوت اللہ کی کوئی کرتا عبادت کہیں پر بھی ذکر الہی نہ ہوتا
محمد نہ ہوتے تو کچھ بھی نہ ہوتا یہ سب ہے میرے کملی والے کا صدقہ محمد نہ ہوتے تو کچھ بھی نہ ہوتا یہ سب ہے میرے کملی والے کا صدقہ محمد نہ ہوتے تو کچھ بھی نہ ہوتا
جانے کیا ہوتا محشر میں انور
خدا جانے کیا ہوتا محشر میں انور
نہ آتے جہاں میں جو مولا کے دلبر
نہ آتے جہاں میں جو مولا کے دلبر
گنہگار دیتے تب کس کی دہائی
گنہگار دیتے تب کس کی دہائی
نہ ملتی کبھی آنسوں کو رہائی
نہ ملتی کبھی آنسوں کو رہائی
خطاؤں پہ آنسی بہت گڑ گڑاتے
خطاؤں پہ آنسی بہت گڑ گڑاتے
عطابِ الٰہی سے پر بچ نہ پاتے خدا بخش دینے کو راضی نہ ہوتا
محمد نہ ہوتے تو کچھ بھی نہ ہوتا
جلوانو